भारती पुणे. सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे जिल्ह्यातील मावळ, पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत 8,382 मतदान केंद्रांसाठीच्या 11,898 मतदान यंत्रांचं जिल्हास्तरीय रँडमायझेशन म्हणजेच सरमिसळ प्रक्रिया आज करण्यात आली. तत्पूर्वी दिवसे यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली. त्या त्या विधानसभा मतदारसंघात देखील मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती उपक्रम राबवण्यात येत आहेत. पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज 100% मतदानाचा संकल्प केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्याच्या विविध भागात सध्या पोलीस प्रशासन आणि निवडणूक यंत्रणेची भरारी पथकं तैनात आहेत. कोणत्याही व्यक्तीजवळ रोख रक्कम सापडल्यास ती जप्त करण्याचा अधिकार या भरारी पथकांना देण्यात आला आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात नागरिकांनी 50,000 अधिक रोख रक्कम जवळ बाळगू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्यासाठी भाजपाच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या आणि परवा घर चलो अभियान राबवण्यात येणार आहे. यात 10,000 जास्त कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं सुरेश म्हात्रे यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. म्हात्रे यांनी आज पुण्यात शरद पवार यांची भेट घेऊन भिवंडीतील समस्यांवर चर्चा केली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या मोफत बस पासच्या मुदतीत येत्या 31 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. याआधी पहिल्यांदा 28 फेब्रुवारीपर्यंत आणि नंतर 31 मार्चपर्यंत मुदतवाढ करण्यात आली होती. दरम्यान पीएमपी प्रशासनानं गेल्या 4 दिवसात 2,216 दिव्यांगांना मोफत पासचं वाटप केलं आहे. पुणे शहराला जोडणाऱ्या महामार्गाबरोबरच गर्दीच्या अन्य प्रमुख रस्त्यांवरील खोदाईची कामं येत्या 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करावी. त्यानंतर 1 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत शहरात रस्ते खोदाई करता येणार नाही असं पुणे महापालिकेनं कळवलं आहे. या कालावधीत रस्ते खोदाई करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं पथविभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. दरम्यान पुणे शहरातील धोकादायक वाडे महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी उतरवले जातात. त्यानुसार शहरातील धोकादायक 46 वाड्यांना पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागानं नोटीस बजावली आहे. संशोधनाच्या सहकार्यानं धोरणात्मक बदल व्हायला हवेत असं मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ पराग काळकर यांनी आज पुण्यात व्यक्त केलं. व्यवस्थापनातील नाविन्यता आणि माहिती तंत्रज्ञान या विषयावर यशस्वी संस्थेनं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या परिषदेत देश परदेशातील 130 संशोधन प्रबंध सादर करण्यात आले. वास्तवाचं भान ठेवून भविष्यातील मार्ग निवडले तर यशाचा मार्ग सापडतो असं प्रतिपादन माजी सनदी अधिकारी आणि माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी काल पुण्यात आळंदी इथं केलं. ज्ञानेश्वर जाधवर यांनी लिहिलेल्या आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य या कादंबरीवरील परिसंवादात देशमुख बोलत होते. एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगनं या परिसंवादाचं आयोजन केलं होतं. ज्येष्ठ लेखक समीक्षक प्राचार्य डॉ आनंद कुलकर्णी, सारिका कुलकर्णी, शरद कांदळे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरीची लागवड करून त्यातून 4 लाख रुपयांची कमाई केली आहे. थंड हवेच्या ठिकाणी उत्पादित केल्या जाणाऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड शिवाजीनगर परिसरातील सुमारे 20 गुंठे जागेवर करून त्यातून 3 टन स्ट्रॉबेरीचं उत्पादन या विद्यार्थ्यांनी घेतलं आहे. स्ट्रॉबेरीच्या यशस्वी लागवडीचा पुण्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचं प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक सुभाष भालेकर यांनी सांगितलं. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 40° आणि किमान तापमान 19.8° सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही तापमान साधारण असंच राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलं आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.